what our natural self God power. This such janam ka fir fir deban prakat ho jata hai. Aur dusra hai de apman. Deban aur de apman. Gyan mein jitna aage jati hai to swayam ke prithvi kabhi kabhi de apman aa jata hai. Wo apman niche girata hai. De apman kya aata hai? Jo bhi koi visheshta hai na, us visheshta ke karan apman rehta hai. Main koi kam hu, mera bhashan sabko pasand aata hai. Meri seva ka prabhav padta hai. Koi bhi kala meri handling bahut achhi. Mera course karana bahut achha. Koi na koi gyan mein aage badhne mein, seva mein aage badhne mein, ye apman apne prithvi aata aur dusre ke gun ya kala ya visheshta prithvi pyar ho jata. Lekin yaad kaun aayega? Deepani yaad aayega na. Falana buddhi ka bahut achha hai. Meri handling bahut achhi. Ye apman seva vapushanat pe aage badhne walon ko apman ke roop mein aata hai. To ye bhi check karna hai. Aur apman wale ko apman hai isko cheek karne ka sadhan hai. Apman wale ko zara bhi koi ne apman kiya uske vichar ka uske rahe ka uske kala ka uske handling apman bahut jaldi mehsoos hoga. Aur apman mehsoos hua uske aur sukhyam nishani krodh ka ansh paida hota rop. वो फरिश्ता बनने नहीं देता. तो वर्तमान समय के हिसाब से बाप दादा फिर से इशारा दे रहा है कि बच्चों की छोटी सी बात भी होगी ना तो अवस्था नीचे ऊपर हो जाए, दिल खुश, चेहरा खुश, उसके बजाय या चिंतन वाला चेहरा या